डॉक्टर मेधा कानेटकर लिखित विमा हे ऑडिओ बुक त्यांच्याच आवाजात. दिस ऑडिओ बुक इज प्रोड्यूस बाय व्हॉइस विला एंड पॉवर्ड बाय CPN बिरार कॉलेज तुळशीबाग नागपूर.
सर्वसाधारण विमा महामंडळात उपलब्ध कार्यसंधी. विमा ही एक सेवा आहे. अशी सेवा घेण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांना विमा महामंडळाने निश्चित केलेल्या पद्धतीनुसारच विमा घ्यावा लागतो. इतर व्यापार किंवा व्यवसायातील व्यवहार हे बाजारपेठेत समोरासमोर होतात. मोठे व्यवहार हे टेलिफोन किंवा संदेश वहनाच्या माध्यमाने होतात, परंतु विम्याच्या बाबतीत मात्र हे आढळत नाही. त्यातला सर्वसाधारण विमा प्रकारात किंवा हानी भरण्याच्या विमा व्यवसायात विम्याचा व्यवसाय मिळवावा लागतो. त्यामुळे विमेदार आणि विमा व्यावसायिक यांच्यात एक मध्यस्थ आवश्यक असतो. सद्यस्थितीत सर्वसाधारण विमा व्यवसायात विमा व्यवसाय मिळवून देणाऱ्या मध्यस्थ्यांच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर कार्यसंधी उपलब्ध आहेत. अशा प्रकारच्या मध्यस्थाला विमा प्रतिनिधी असं म्हणतात. विमा कायदा 1938 अनुच्छेद 42 क नुसार जी व्यक्ती दलाली किंवा कमिशन किंवा अन्य मोबदल्यात विमा व्यवसाय करते किंवा ते करण्याचे मान्य करते अशा व्यक्तीला विमा प्रतिनिधी असं म्हणतात. विमा प्रतिनिधींना विमा प्राधिकरणाकडून विमा व्यवसायाचा परवाना दिला जातो. विमा नियंत्रण आणि विकास प्राधिकरण, इन्शुरन्स रेग्युलेशन डेव्हलपमेंट असोसिएशन ही संस्था 1999 विनी विप्रा IRDA या कायद्याने स्थापन झाली आहे. या संस्थेने ISV 2000 विमा प्रतिनिधी परवाना अधिनियम जाहीर केला आहे. त्यानुसार विमा एजंट म्हणून कार्य करण्यासाठी परवाने देण्यात येतात. या संस्थेने सर्वसाधारण विम्याचा व्यवसाय करण्यासाठी विमा प्रतिनिधींची नियुक्ती करण्याचा अधिकार त्यांच्या काही अधिकाऱ्यांना दिला आहे. हे अधिकारी योग्य व्यक्तीची निवड करून विमा प्रतिनिधींना परवाने देतात. या परवान्याची मुदत 3 असते. असा परवाना प्राप्त करण्याची पद्धत पुढील प्रमाणे आहे. पहिलं, पात्रता. विमा प्रतिनिधींसाठी परवाना प्राप्त करण्यासाठी त्या व्यक्तीमध्ये पुढील पात्रता असणं आवश्यक आहे. ही पात्रता विमा नियंत्रण विकास प्राधिकरणाने निश्चित केलेली आहे. त्या व्यक्तीने किमान वयाची 18 पूर्ण केलेली असावीत. जर विमा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करायची असेल तर 5,000 जास्त लोकसंख्या असलेल्या जागी करायची असेल तर किमान 12 पास किंवा तत्सम परीक्षा पास केलेली असावी. जर नियुक्ती 5,000 कमी लोकसंख्या असलेल्या जागी करायची असेल तर ती व्यक्ती किमान 10 पास असावी. साधारण विमा व्यवसायाचं कमीत कमी 100 व्यावहारिक प्रशिक्षण प्राधिकरणाने मान्य केलेल्या संस्थेकडून घेणं आवश्यक आहे. जर संयुक्त विमा एजंट म्हणून काम करायचं असेल तर हे प्रशिक्षण 150 असावं. अनर्हता. पुढील व्यक्ती या अनर्हतेमुळे परवाना नाकारण्यात येऊ शकतो. संबंधित व्यक्ती सक्षम क्षेत्रीय न्यायालयाला मानसिकदृष्ट्या विकृत आढळल्यास, गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात, अफरातफर, फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणं किंवा तसा गुन्हा घडविण्याचा प्रयत्न करणं किंवा त्यासाठी सहाय्य करणं यासाठी ती व्यक्ती दोषी ठरविली गेली असल्यास, व्यक्ती जर अयोग्य ठरविला गेली तर परवाना रद्द होऊ शकतो. एखादी कंपनी किंवा संस्था विमा प्रतिनिधी बनू इच्छित असेल तर योग्यता किंवा अयोग्यता यांचे निकष त्यांचे संचालक किंवा भागीदार यांना लागू होतील. परवाना प्राप्त करण्यासाठी 2 अर्ज आहेत. एक व्यक्तीसाठी JRDA एजंट आणि इतरांसाठी IRDA एजंट. परवाना अर्जासोबत सक्षम अधिकाऱ्याकडे शुद्ध शुल्क भरल्याचा पुरावा, वयाचा दाखला, अर्हततेचा दाखला आणि प्रशिक्षण पूर्ण करून त्यासंबंधीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा जोडला असला पाहिजे. परवान्याच्या नूतनीकरणासाठी आधीच्या परवान्याची मुदत संपण्यापूर्वी 30 आधी 250 पाठवावे. असा परवाना अर्ज मुदत समाप्तीच्या दिवशी केल्यास वरील शुल्कासोबत अतिरिक्त 100 भरावे लागतील. परवाना मुदत संपल्यानंतर नूतनीकरणासाठी अर्ज केल्यास असा अर्ज नाकारण्यात येईल. अर्ज मुदतीत न भरण्याची कारणे जर तत्सम अधिकाऱ्यांना पटली तर परवान्याचे नूतनीकरण करता येईल. परवाना नूतनीकरणापूर्वी विमा प्रतिनिधीने सर्वसाधारण विमा व्यवसायासाठी किमान 25 आणि दोन्हीसाठी किमान 50 प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे. विमा प्रतिनिधींची कार्य. सर्वसाधारण विमा व्यवसायाच्या प्रतिनिधीला पुढील कार्ये करावी लागतात. व्यवसायाची प्राप्ती. सर्व प्रकारच्या विमा प्रकारांची विमेदाराला माहिती देऊन विमा कंपनीसाठी विम्याच्या व्यवसायाची प्राप्ती करणे हे विमा प्रतिनिधीचे महत्त्वाचे कार्य आहे. विम्याची व्याप्ती वाढविण्याच्या उद्देशाने आणि विमा व्यवसायाचा विस्तार वाढविण्यासाठी विमा प्रतिनिधींची नियुक्ती केली जाते. त्यामुळे या दृष्टीने प्रयत्न करून कंपनीसाठी व्यवसाय मिळवणं हे विमा प्रतिनिधीचं प्रथम कार्य आहे. दुसरं कार्य आहे ग्राहकांना भेटी देणे. विम्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी संभाव्य ग्राहकांना भेटणं अत्यंत आवश्यक असतं। त्यामुळे विमा प्रतिनिधी महत्त्वाच्या कार्यासाठी ग्राहकांना भेट देणं हे एक महत्त्वाचं कार्य समजलं जातं। विविध व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी, ग्राहक, ठेवीदार, बँका आणि इतर सर्वच संभाव्य ग्राहकांना विविध प्रकारच्या धोक्यांची जाणीव देऊन त्यापासून संरक्षण प्राप्त करण्यासाठी विम्याचं महत्त्व पटवून देणं आणि त्यांना विमा काढण्यासाठी प्रवृत्त करणं हे कार्य ग्राहकांच्या प्रत्यक्ष भेटीतून विमा प्रतिनिधी करू शकतो। ग्राहकांच्या विविध गरजा, त्यांची आर्थिक कुवत, त्यांच्या जबाबदाऱ्या इत्यादी बाबतीतील माहिती प्रत्यक्ष भेटीमध्ये विमा प्रतिनिधीला प्राप्त होते। त्यामुळे कोणत्या ग्राहकाला कोणता विमा उतरवल्यास संरक्षण प्राप्त होऊ शकेल याचा अंदाज घेऊन त्या ग्राहकाला विम्यासाठी प्रवृत्त करण्याचं कार्य विमा प्रतिनिधी अत्यंत सहजतेने करू शकतो। तिसरं कार्य आहे विमा चालू राहण्यासाठी काळजी घेणे। विम्याद्वारे संरक्षण प्राप्त होण्यासाठी विमा हप्ता नियमित भरून तो विमा चालू राहणं आवश्यक असतं। ग्राहक अनेकदा एखादा हप्ता भरून नंतरचे हप्ते भरण्याचा कंटाळा करतो आणि बरेचदा त्यांना त्यांच्या कामाच्या व्यापातून वेळ काढून विमा कंपनीमध्ये जाऊन विम्याचा हप्ता भरण्यासाठी सवड नसते, त्यामुळे विमा हप्ता भरण्यात खंड पडतो। अशावेळी ग्राहकाचा विमा हप्ती वेळोवेळी संकलित करून त्यांचा विमा चालू राहील याची काळजी घेण्याचं कार्य विमा प्रतिनिधीलाच करावं लागतं। यासाठी विमा प्रतिनिधीने विमेदाराच्या सातत्याने संपर्कात राहणं गरजेचं आहे। चौथं कार्य आहे आवश्यक माहिती प्राप्त करणे। विमा प्रतिनिधी म्हणून कार्य करणाऱ्या व्यक्तीला विम्याचे विविध प्रकार, प्रत्येक विम्याची मुदत, त्यासाठी अंदाजे येणारा विमा हप्ता, त्यासाठी आवश्यक असणारी कारवाई इत्यादी विषयी सविस्तर माहिती असणं आवश्यक आहे। त्याच्याजवळ ती माहिती नसेल तर ती प्राप्ती करणं आवश्यक आहे। यासाठी विमेदाराला विमा प्रतिनिधी योग्य मार्गदर्शन करू शकणार नाही। प्रस्ताव अर्ज भरून देणे। विम्याचे प्रस्ताव हे छापील स्वरूपाचे असतात। हे अर्ज विमा कंपनीद्वारे छापण्यात येतात आणि विमा प्रतिनिधींना उपलब्ध करून दिले जातात। प्रत्येक विम्यासाठी वेगवेगळे प्रस्ताव अर्ज असतात। प्रस्ताव अर्ज भरण्यासाठी विमेदाराला विमा प्रतिनिधीने मदत करण्याचं कार्य करणं आवश्यक आहे, कारण प्रस्ताव अर्ज पूर्ण भरलेला नसेल किंवा त्यात योग्य स्वरूपाची माहिती देण्यात आली नसेल तर अर्ज नामंजूर होऊ शकतो आणि विमा प्रतिनिधीची मेहनत वाया जाऊ शकते। सहावं कार्य आहे गोपनीय अहवाल देणे। विमा प्रतिनिधी विमेदाराला प्रत्यक्ष भेटलेला असतो, त्यामुळे त्याच्या विषयीची संपूर्ण माहिती तो काढू शकतो। विमा प्रतिनिधीने विम्याच्या प्रस्ताव अर्जासोबत प्रस्तावकाचं उत्पन्न, प्राप्तीचे मार्ग किंवा साधन, प्रस्तावकाची सांपत्तिक स्थिती इत्यादी माहिती मिळवून मूळ प्रस्तावातील माहितीशी त्याची पडताळणी करावी। प्रस्ताव अर्ज, वैयक्तिक विवरणपत्र इत्यादींच्या आधारे तसेच गोळा केलेल्या माहितीच्या आधारे विमा प्रतिनिधीने विमेदाराची जोखीम निश्चित करावी। विमा प्रतिनिधीला जर इतर माहिती असेल तर अशी माहिती प्रस्ताव अर्जासोबत आपला अहवाल देऊन त्यात द्यावी आणि हा अर्ज विमा कंपनीकडे सादर करावा। सातवं कार्य आहे मोठ्या रकमेच्या विम्यासाठी उत्पन्नाचे विवरणपत्र देणे। जर विमेदाराने त्यांच्या संपत्तीचा किंवा अन्य प्रकारच्या वस्तूंचा विमा मोठ्या रकमेचा घेतला असेल तर विमा अधिकारी ग्राहकाच्या उत्पन्नाच्या विवरणाचे चार्टर्ड अकाउंटंटचे प्रमाणपत्र किंवा आयकराचे विवरणपत्र मागवू शकतात। या संबंधी या प्रतिनिधीला माहिती असावी, त्यामुळे मोठ्या रकमेच्या विम्यासाठी विमा प्रतिनिधीने विमेदाराच्या उत्पन्नाच्या विवरणाचे दाखले त्या ठिकाणी जोडावे। आठवं कार्य आहे माहितीपूर्ण माहिती सांगणे। आठवं कार्य आहे महत्त्वपूर्ण माहिती सांगणे। विमेदाराला विमा देताना विमा प्रतिनिधीने अधिक काळजी घ्यावी। प्रस्ताव अर्ज सादर करताना सर्व प्रकारची आवश्यक माहिती दिली नाही तर प्रस्ताव फेटाळण्यात येऊ शकतो, त्यामुळे विमा प्रतिनिधीने कोणत्याही माहितीकडे दुर्लक्ष न करता विमा देताना निर्णय घेण्यासाठी उपयुक्त होईल अशा प्रकारची सर्व प्रकारची माहिती विमा कंपनीला सांगणं आवश्यक आहे। नववं कार्य आहे प्रस्ताव सादर करणं। विमा प्रतिनिधीने स्वतः विमेदाराचा प्रस्ताव अर्ज कंपनीत सादर करावा। विम्याचा पहिला हप्ता भरल्याची पावती घ्यावी आणि ती विमेदाराला नेऊन द्यावी। विमापत्र प्राप्त झाल्यानंतर ते देखील स्वतः विमेदाराला नेऊन द्यावं। विमेदाराशी त्याचे चांगले संबंध प्रस्थापित होऊन इतर विम्यांसाठी विमेदार विमा प्रतिनिधीला व्यवसाय देऊ शकतो। दहावं कार्य आहे विम्याचे पुनरुज्जीवन करणे। काही कारणांमुळे विमेदाराने विम्याचे हप्ते नियमित भरले नाहीत आणि विमापत्र बंद पडलं तर त्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी विमा प्रतिनिधीने विमेदाराला मदत करावी। शक्यतो अशी वेळ येणारच नाही यासाठी विमेदाराने काळजी घ्यावी। विमापत्राचे नामांकन किंवा समनुदेशन। विमा उतरवल्यानंतर विमेदाराला विमा प्रतिनिधीने विमापत्राचे नामांकन किंवा समनुदेशन करण्यासाठी मदत करावी, तसेच समनुदेशनचा अर्थ आणि त्याचे महत्व विमेदाराला पटवून द्यावे। बारावं कार्य आहे दावा दाखल करणे। विमित वस्तूला हानी पोहोचल्यावर विमेदाराला त्याचे झालेले नुकसान योग्य प्रकारे भरून मिळावे यासाठी विमा प्रतिनिधी सर्वतोपरी सहाय्य करणे आवश्यक आहे. विमित वस्तूची हानी झाली आहे आणि नुकसान भरपाईची रक्कम किती द्यावी हे ठरविण्यासाठी विमा कंपनीच्या तज्ञांसोबत स्वतः हजर राहावं. त्याचप्रमाणे विमेदाराला बसलेला मानसिक धक्का कमी करून त्याच्याकडून प्रत्यक्षात कोणत्या कारणामुळे विमित वस्तूची हानी झाली हे काढून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे वस्तूची हानी निष्काळजीपणाने झाली किंवा खरोखरच धोक्यामुळे झाली हे ठरवणे सोपे जाईल. विम्याचा दावा दाखल करण्यासाठी विमा प्रतिनिधीने विमेदाराला मदत करावी, तसेच त्याच्या नुकसान भरपाईची रक्कम लवकरात लवकर प्राप्त करून देण्यासाठी विमा कंपनीकडे विनंती करावी. एवढी सर्व कार्य विमा कंपनीच्या प्रतिनिधीला करावे लागतात.
डॉक्टर मेधा कानेटकर लिखित विमा हे ऑडिओ बुक त्यांच्याच आवाजात. दिस ऑडिओ बुक इज प्रोड्यूस्ड बाय व्हॉइस विला एंड पॉवर्ड बाय CPN बिरार कॉलेज तुळशीबाग नागपूर.